आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग मतदार आणि गर्भवती महिलांना प्राधान्यानं मतदान करता येणार. राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा इथं राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न. आणि विदर्भ साहित्य संघाचा शतकोत्तर 3रा वर्धापन दिन सोहळा 14 जानेवारी रोजी होणार. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मतदार यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यांसारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगानं 31 जानेवारीची मुदत 10 फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी अशी विनंती केली होती. आरक्षण मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या संदर्भात 21 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या गृहमतदानाबद्दल राज्य निवडणूक आयोगामार्फत कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाही, त्यामुळे गृहमतदानाची सोय करण्यात आलेली नाही. मात्र ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार, गर्भवती महिला यांना प्राधान्यानं मतदान करता येईल. त्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मदतीसाठी राहणार आहेत अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 15 जानेवारी रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 38 प्रभाग आहेत. मतदारांनी 37 प्रभागांमध्ये 4 उमेदवारांना मत द्यायचं आहे, तर केवळ एकाच प्रभागात 3 सदस्यीय मतदान होणार आहे. एकूण मतदान केंद्र संख्या 3004 असून संवेदनशील मतदान केंद्र 321 आहेत. 151 सदस्य संख्या असलेल्या नागपूर महानगरपालिकेसाठी निवडणुकीत एकूण 993 उमेदवार रिंगणात उभे आहेत. एकूण 255 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येईल असं प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी सांगितलं. शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून 10 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल असं ते म्हणाले.
साधारणतः प्रत्येक मतमोजणी केंद्रामध्ये 20 टेबल्स हे ईव्हीएमच्या मतांच्या मोजणीसाठी असणार आहे आणि 4 टेबल्स हे पोस्टल बॅलेटसाठी असणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारा मॅनपॉवर नियुक्त केला गेला आहे. त्यांचं ट्रेनिंग जे आहे ते सुरू आहे. 14 तारखेला पण एक ट्रेनिंग जे आहे ते आपण संध्याकाळी आयोजित केलेलं आहे. मीडिया कक्ष हा सगळीकडे स्थापन करणार आहोत. सर्व ज्या काउंटिंग सेंटर्स आहेत तिथे मीडिया कक्ष स्थापन होईल.
मतदारांना त्यांचं नाव आणि मतदान केंद्र हे मताधिकार ऍपद्वारा शोधता येऊ शकतं. त्याचप्रमाणे माय नागपूर आणि मनपाच्या संकेतस्थळावर देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिकेसाठीची निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरळीत आणि शांततेत पार पाडावी यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी सुरू आहे. या अनुषंगानं निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज शहरातील विविध मतदान केंद्राच्या नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी केली. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, तसंच मतदान प्रक्रिया पूर्णतः नियमबद्ध आणि वेळेत पार पाडावी यासाठी सर्व बाबींची काटेकोर तपासणी करण्यात आली. स्वीप उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित आंतरशालेय चित्रकला आणि आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आलं. या स्पर्धांमध्ये सुमारे 70 मनपा तसंच खासगी शाळा आणि महाविद्यालयांचा सहभाग होता. चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेद्वारा विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी जनजागृती केली होती. आगामी महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर नागपूरचे पाककृती विक्रमवीर यांनी नागपूरकरांना मतदानाचा विश्वविक्रम नोंदवण्याचं आवाहन केलं आहे.
आपल्या शरीरासाठी जसं व्यायाम महत्वाचा असतो, तसंच आपल्या देशासाठी आपलं एक मत खूप महत्वाचं असतं. आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी मतदान करा. नुसतं तुम्ही करू नका, तुमच्या घरच्या मंडळींना घरातून बाहेर काढून त्यांना घेऊन जा. आजूबाजूच्या मंडळींना जागृत करा की मतदान करा. तुमचं एक मत हे देशाचं भवितव्य बदलू शकतं. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत मी वेगवेगळे वर्ल्ड रेकॉर्ड केले, तर मला असं वाटतं की आपल्या नागपूरचा सुद्धा एक वर्ल्ड रेकॉर्ड व्हावा, तो जास्तीत जास्त मतदारांनी मत दिल्याचा. तर हा रेकॉर्ड करायला तुम्ही सज्ज आहात ना? नक्की सज्ज व्हा.
आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून मतदानाच्या 48 तास आधी म्हणजे उद्या मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता निवडणूक प्रचार प्रसाराचा कालावधी संपणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची निवडणूक विषयक जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. विकासाचा अजेंडा बाजूला ठेवून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भावनिक मुद्द्यांवर बोलत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे कोळी यांनी आज केली. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. ठाकरे बंधूंच्या प्रचाराची दिशा चुकलेली असून त्यांच्या पक्षाच्या अधोगतीस तेच कारण असल्याचा टोला त्यांनी लगावला. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात मांडला जाईल, तसंच लाडकी बहीण योजना नियमित असून आचारसंहितेचा भंग होत नाही, ती बंद होणार नाही, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
राजमाता जिजाऊंची आज 428वी जयंती उत्साहात साजरी होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा इथं राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात असलेल्या जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयाच्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवप्रेमी आणि जिजाऊ भक्त मोठ्या संख्येनं सिंदखेड राजा इथं दाखल झाले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी राजमाता जिजाऊंना आदरांजली वाहिली, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत, अपघात किंवा एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. मांजा हा प्रवासी, नागरिक, दुचाकीस्वार आणि पक्ष्यांच्या जीवनासाठी घातक आहे. नागरिकांनी नायलॉन मांजा वापरू नये याबाबत नागपूर शहर पोलिसांच्या वतीनं आज जनजागृती करण्यात आली. संविधान चौक इथं पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त लोहित मतानी यांच्या हस्ते, तसंच नागपूर पोलीस दलाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हस्ते दुचाकी वाहनांवर नायलॉन मांजापासून संरक्षणासाठी अँटी नायलॉन मांजा फ्रेम्स बसवण्यात आल्या, तसंच दुचाकीस्वारांना नायलॉन मांजापासून बचावासाठी नेक स्कार्फचंही वितरण करण्यात आलं. संपूर्ण शहरात ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत असल्याचं पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं.
नागपूर शहर में बहुत एक अच्छी मुहिम शुरू की है, क्योंकि हम सबको मालूम है कि आने वाले 4-5 दिनों के बाद में यहाँ पे संक्रांति का त्योहार है और बहुत सारे बच्चे और कुछ युवा लोग पतंग उड़ाते हैं, पर पतंग उड़ाते समय उसके बाद में जो मांजा यूज होता है उससे काफी एक्सीडेंट्स होते हैं. तो हम लोग यही सब लोगों से आह्वान कर रहे हैं कि एक तो नायलॉन मांजा जो है उसका उपयोग बिल्कुल ना करें. इसके अलावा जो हमारे टू व्हीलर्स पे जो चलते हैं, साइकिल हो, मोटरसाइकिल हो, स्कूटर हो, उसमें उन्हें प्रोटेक्शन यूज करनी चाहिए.
विदर्भ साहित्य संघाचा 103वा वर्धापन दिन सोहळा आणि वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात आयोजित करण्यात आला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या 70 शाखा आणि हजारो सभासदांच्या सहकार्यातून हा शतकोत्तर तृतीय वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. यावेळी साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मनाली सागर उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, समग्र वाङ्मयाचे संपादक डॉ सुनील कुमार लवटे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी उपस्थित राहणार आहेत. सर्व प्रकारच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था सेवा सदन शाळेच्या प्रांगणात करण्यात आली असून या समारंभाला साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन विदर्भ साहित्य संघातर्फे करण्यात आलं आहे. यवतमाळच्या सामका आयुर्वेद इथं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाशेजारी स्वामी विवेकानंद यांच्या 18 फूट उंच पुतळ्याचं अनावरण रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्रानंद महाराज यांच्या उपस्थितीत झालं. लवकरच इथं सुसज्ज अशी स्मारकाची निर्मिती होणार असून या ठिकाणाहून युवकांनी प्रेरणादायी विचार मिळावे या दृष्टीनं उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील स्वामी विवेकानंद अभ्यास केंद्र आणि अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संकल्प दौडमध्ये अमरावतीतील शेकडो शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हवामान. विदर्भात आज गोंदिया इथं 9.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपुरात आज 10.2 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका 15 फेब्रुवारीपर्यंत घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि गर्भवती महिलांना प्राधान्यानं मतदान करता येणार. आणि विदर्भ साहित्य संघाचा शतकोत्तर 3रा वर्धापन दिन सोहळा 14 जानेवारी रोजी होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.